नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ. आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न. बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच. छत्रपती संभाजीनगर इथं जीबीएस आजाराचे 5 संशयित रुग्ण. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत 23 पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला 36 विविध पक्षांचे मिळून 52 खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी 14 सुधारणा समितीनं स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव डॉ सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर खरात यांनी हा खुलासा केला. त्या म्हणाल्या,
या परीक्षेकरता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत. आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे. प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही.
दरम्यान या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या शाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर मागच्या 5 वर्षात गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
चांगलं वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, पण चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल. जे नियम आहे त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले उद्योगपती येऊन इथं गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विंडमिलच्या चांगल्या आहेत, सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान नियोजन समितीच्या बैठकीत बीड जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या 536,44,00,000 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्तानं रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन 2025-26 साठी तयार करण्यात आलेल्या 1,354 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले,
अशा खंडांमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी बरोबर दिला पाहिजे अशी आम्ही सर्वांची मागणी आहे.
नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 703 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास काल जिल्हा नियोजन समितीनं मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल असं आश्वासन सावे यांनी दिलं. लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत 490 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं पालकमंत्री यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल 6व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. मात्र मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटे इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई हैदराबाद सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत राज्य सरकारला पुन्हा 2 महिन्यांची मुदत दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसचे 5 संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलढाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या 5 रुग्णांपैकी 2 रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 3 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली.
जे काही पेशंट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत त्यापैकी 2 पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत. तसं काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये आणि फीवर वगैरे किंवा 4-5 दिवसापेक्षा जास्त लूज मोशन वगैरे असेल, विकनेसपणा जर जाणवत असल्या तरी तात्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध उपचार घेऊ नये.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 23 पदकांसह महाराष्ट्रानं 3रा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये 4 सुवर्ण, 11 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्रानं 6 पदकांची कमाई केली. महिलांच्या 400 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिनं सुवर्ण पदक पटकावलं. बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या 2 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. प्रशासनानं पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केली आहे. 100 दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयीसुविधा, क्षेत्रीय भेटी, ई सुविधांमध्ये वाढ याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ. आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगर इथं जीबीएस आजाराचे 5 संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत 23 पदकांसह महाराष्ट्र 3रा स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.